अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबंधीनि मनुष्यलोके। 15व्या अध्यायातला दुसरा श्लोक आजपासून आपण सुरू करतो आहोत। ज्या वृक्षाचं मूळ ऊर्ध्व आहे, घन सुषुप्त अज्ञान मूळ माया हे ज्याचं मूळ आहे संसार वृक्षाचं, आणि तिथपासून त्या मूळ मायेपासून त्या मुळापासून सर्वत्र त्याच्या शाखा पसरलेल्या आहेत, त्या अधोगामी पसरलेल्या आहेत, अधशाखम। मूळ मायेच्या पलीकडे जर पाहू गेलं तर ब्रह्मता आहे। खरं ब्रह्मता हे या वृक्षाचं मूळ म्हटलं असं मानलं तर वृक्ष या नावाचा प्रकारच शिल्लक राहणार नाही। जेव्हा वृक्ष आहे तेव्हा ब्रह्माखेरीज दुसरं काहीतरी या वृक्षाच्या मूळ ठिकाणी आहे, पण ब्रह्माखेरीज दुसरी कोणतीच गोष्ट अस्तित्वात नाही। म्हणून अक्षर अव्यक्त अशा परब्रह्माच्या ठिकाणी अहंताजन्य अशी स्थिती मीपणाची जेव्हा निर्माण झाली आणि संकल्प झाला की एकोहम बहुस्याम प्रजा येईती, तर ते त्या वृक्षाचं मूळ समजलं गेलं। वस्तुतः वृक्षच नाही, तसंही पाहायचं झालं तर वृक्ष या नावाचा पदार्थ नाही, संसार या नावाचा पदार्थ नाही, पण आहे असं म्हटलं तर त्याचं मूळ मूळ माया हे आहे आणि त्याच्या फांद्या अधोगामी पसरलेल्या आहेत, अधशाखम। अध आणि ऊर्ध्व हे तसं रूपकानी घ्यायचं। सर्वात वरिष्ठ जर मूळ माया असेल तर मग त्याच्या खाली त्रिगुण, त्याच्या खाली पंचमहाभूत, त्याच्यानंतर कर्म, त्या कर्मातून निर्माण झालेला जगडव्याळ, विश्वपसारा, भूतमात्र, प्राणीमात्र, मनुष्यमात्र हे त्याचं अध समजायचं एवढंच। असा हा अश्वत्थ या नावाचं वृक्ष, याला प्रतिक्षणी नाश असताना प्रतिक्षणी निर्माण देखील असल्यामुळं याचा नाश दिसत नाही, नाश लक्षात येत नाही। असं असल्यामुळे याला अश्वत्थ असं म्हटलेलं आहे असं ज्ञानेश्वर महाराजांनी निरूपण केलं। व्ययता हे याचं लक्षण आहे, संपण, नाहीस होणं, जन्म झाल्याबरोबर मृत्यूकडे प्रवास असं याचं लक्षण आहे। तरी देखील हा अव्यय आहे, कारण मृत्यू एका ठिकाणी होतो आणि दुसऱ्या ठिकाणी जन्मही आहेच, असं असल्यामुळं हा वृक्ष सातत्याने आहे असं भासतं। अशा वृक्षाच्या ठिकाणी छंद, याचा अर्थ वेदोक्त छंद, याचा अर्थ ज्ञान, या वृक्षाच्या ठिकाणी ज्ञान नावाचा एक पदार्थ आहे, ती याची पानं आहेत जणू। त्या पानांवर जसा वृक्ष जिवंत राहतो, वृक्षाची सगळी पानं छाटून टाका, जिवंत राहण्यासाठी वृक्षाला परत परत पानं निर्माण करावी लागतात, आणि तुम्ही जर सातत्याने पानच ठेवलं नाही तर वृक्ष मरून जाईल। छंद ही या वृक्षाची पानं आहेत खरी, पण हा वृक्षच अन्यथा ज्ञानाचा किंवा अज्ञानाचा असल्यामुळं वेद देखील त्रिगुणात्मक आहेत. वेदांचं ज्ञान देखील परिपूर्ण नाही, ते त्रिगुणात्मक आहे. पण तीच याची पर्ण आहेत, तीच याची पानं आहेत, त्यामुळं हा वृक्ष जिवंत राहिला. यस्तम वेद, अशा रीतीने ज्याला जो याला जाणतो या वृक्षाला, स वेदवित, त्यांनी खरा हा वृक्ष जाणला असं म्हटलं पाहिजे. असं वर्णन झाल्यानंतर भगवंत पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात की अधश्च ऊर्ध्वम प्रसृत आहा तस्य शाखा. मूळ ऊर्ध्व आहे आणि शाखा अधोगामी आल्या आहे जरी खरं असलं तरी देखील काही शाखा खालून परत वरच्या दिशेला गेल्या, खाली आल्या आणि खालून परत वर तण करून ऊर्ध्व दिशेला काही शाखा या वृक्षाच्या गेल्यासारख्या दिसतात, गेलेल्या दिसतात. अधश्च ऊर्ध्वम प्रसृता हा तस्य शाखा गुण प्रवृद्धा विषय प्रवाला. त्रिगुणांनी प्रवृद्ध केलेले, बळकट केलेले विषय हेच ज्याचे प्रवाला हा म्हणजे पल्लव आहेत, कोमल पानं आहेत, फांद्या पल्लव आहेत. अधश्च मूलानी अनुसंततानी, तसं ऊर्ध्वगामी जसं जशी मुळं आहेत तशी काही मुळं या वृक्षाची सरळ अधोगामी देखील आलेली आहेत. कर्मानुबंधीनी मनुष्य लोके, आणि मनुष्य मात्राला कर्मानी ही मुळं चांगली घट्ट बळकट बांधून ठेवणारी अशी आहेत. बघा काही डोळ्यासमोर येतोय का एखादा वृक्ष, पण हे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अश्वत्थ या नावामुळं पिंपळाचं वर्णन करावं असं वाटेल, पण मी पारमार्थिक निरूपण करायला बसलेलो आहे, माझ्याकडून हे अपेक्षित नाही. आली आहे ना कुठंतरी ती होवी. माझ्याकडून अशा प्रकारचं व्यावहारिक निरूपण अपेक्षित नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. त्यामुळं तशा प्रकारचं वर्णन या वृक्षाचं जर करू गेलं तर अशा प्रकारचा वृक्ष बाहेर अश्वत्थ या नावाने जरी ओळखला गेला तरी देखील बघा, आणि अश्वत्थू येणे नावे पिंपळू म्हणती स्वभावे, परी तो अभिप्राय नोहे श्रीहरीचा. श्रीहरी मात्र पिंपळ वड वगैरे अशा अभिप्रायांनी बोलत नाहीयेत. एरवी पिंपळू म्हणता विखी मिया गती देखील असे निकी. एरवी पिंपळ म्हणण्याविषयी मी योग्यता मानली देखील असती या वृक्षाची, परी ते असो काय लौकिकी हेतू काच. मी इथं बसलेलो आहे ते व्यावहारिक काही वृक्षावर निरूपण करण्यासाठी बसलोय असा माझा हेतूच नाही. म्हणून हा प्रस्तुतू अलौकिकू परी एसा ग्रंथू तरी क्षणिकत्वेची अश्वत्थू बोली जे. हा, याचं जे क्षणिकत्व आहे त्यामुळंच याला अश्वत्थ असं म्हटलं गेलेलं आहे, बाकी याला दुसरी कोणतीही उपपत्ती नाही. मग अधोगामी आणि अधोगामी येऊन ऊर्ध्वगामी मुळे जातात, शाखा जातात, हे काय आहे? अधश्च ऊर्ध्वम प्रसृता हा तस्य शाखा. तो जर वृक्ष नसेल, पिंपळ नसेल अथवा वड नसेल आणि ज्याची मुळं ऊर्ध्व आहेत असा हा वृक्ष असेल तर काही मुळं खाली देखील येतात, काही शाखा खालून वर देखील जातात, हे वर्णन काय आहे? हे वर्णन जे आहे त्याच निरूपण पुढे ज्ञानेश्वर महाराज करणार आहेत. तरी देखील या वृक्षाच्या ज्या शाखा खालून वर गेलेल्या आहेत त्या ज्ञान मिळवण्यासाठी म्हणून जितक्या ऊर्ध्वगामी जाता येतील तितक्या सत्वगुणयुक्त अशा काही शाखा ऊर्ध्वम गच्छन्ति सत्वस्थाः या न्यायानी वर जाण्याचा प्रयत्न करतात, मूळ शोधायचा प्रयत्न करतात. मूळ ऊर्ध्वगामी असल्यामुळे त्या वरच्या बाजूला जातात, वरच्या बाजूला झेपावतात. पण तरी देखील त्या त्रिगुणांनी युक्तच असतात, सत्वगुणांनी मंडितच असतात. खाली जाणाऱ्या सरळ शाखा तमोगुणाच्या, वरवर राहणाऱ्या काही शाखा आणि मध्ये असणाऱ्या मनुष्यमात्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाखा आणि त्यांचेच काही फाटे वर जाणं सत्वगुणांनी परत युक्त होऊन हे रज सत्व तम मनुष्यमात्र, मनुष्यमात्र तेव्हा रजगुणीच, त्या रजगुणामधला सत्वगुण, रजगुणामधला तमोगुण, रजगुणामधला रजगुण म्हणून या फांद्यांचा विस्तार झालेला आहे. पण जरी त्या ऊर्ध्वगामी गेल्या तरी देखील त्या ज्ञानाला प्राप्त होत नाहीत, कारण त्या गुण प्रवृद्धा अशा आहेत, त्या गुणांनीच बलिष्ठ झालेल्या आहेत, त्रिगुणांच्या योगानेच त्या बलिष्ठ झालेल्या आहेत. त्या प्रयत्न करतील शास्त्रांचं वाचन करतील, निरूपण करतील, निरूपण ऐकतील, वेदोक्त कर्म करतील, यज्ञ याग करतील, कर्मकांडात्मक गोष्टी करतील, पण ज्ञानाला प्राप्त होत नाहीत, कारण त्या गुणप्रवृद्धा विषय प्रवाला विषययुक्त अशाच आहेत. या ऊर्ध्वगामी जाणाऱ्या शाखा देखील स्वर्गाची अपेक्षा करतात, मोक्षाची अपेक्षा या शाखांच्या व्याख्येमध्ये बसतच नाही. अधश्च मूलानी अनुसंततानी आणि याची मूळ देखील, काही मूळ ऊर्ध्व असली तरी अधोगामी जातात. आणि त्या मुळातून ज्या फांद्या पसरल्या जातात त्या फांद्या अर्थात तमात्मक म्हणजे पर्वत, दगड, धोंडे इत्यादी अशा प्रकारे स्थावर गोष्टी होऊन या संसार वृक्षामध्ये राहतात. आणि त्रिगुणांनी युक्त असा मनुष्य कर्म करत असताना सात्विक अथवा राजस अथवा तामस या भावात पुरता अडकून पडतो, कर्म त्याला बांधून टाकतात. असं असल्यामुळं या संसार वृक्षापासून सुटका नाही. पुढच्या श्लोकात तर ते म्हणतात की न रूपमस्येह तथोपलभ्यते, याला तसं रूपही नाही. एका दृष्टीत कोणी पाहिला असं या वृक्षाचं स्वरूप नाही. नांतो नचादिर नच संप्रतिष्ठा, याला अंत नाही. हा वाढत वाढत किती लांब गेला हे दिसत नाही, याचा आदी दिसत नाही. एवढंच नव्हे तर याची प्रतिष्ठा देखील दिसत नाही, याचा आकार देखील दिसत नाही. अश्वत्थ मेनम सुविरूढ मूलम, या अश्वत्थ नाशिवंत असणाऱ्या क्षणक्षणाला अशा वृक्षाची मुळं मात्र सुविरूढ अत्यंत बळकट आहेत आणि घन सुषुप्त अज्ञान अहंकाराच्या दशेत ती बळकट आहेत. असा हा वृक्ष तोडला मात्र जातो, छेदला मात्र जातो, पण असंग शस्त्रेण दृढेन चित्वा, देह मन बुद्धी मी नाही, मी कर्माचा संगी नाही, फळाचा संगी नाही, देहाचा संगी नाही, अशा असंग शस्त्राच चा वार जर याच्यावर केला तर मात्र दृढ वार जर केला तर हा वृक्ष उन्मळून पडतो, तुटून पडतो, असंही पुढे भगवंतांनी सांगितलेलं आहे. हा मधला श्लोक आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मग ययाची प्रपंच रूपा अधोशाखिया पादपा दहाळिया जाती उमपा ऊर्ध्वाही उजू. या प्रपंच रूपी वासना रूपामुळे पसरलेल्या अधोगामी गेलेल्या शाखा मग ययाची प्रपंच रूपा अधोशाखिया पादपा त्याला निर्माण झालेल्या डहाळ्या किंवा फांद्या जाती उमपा ऊर्ध्वाही उजू त्याच्या काही काही शाखा सरळ ऊर्ध्व दिशेला देखील जातात आणि आधी फाकिली डाळे काही डहाळ्या अगदी अधोगामी जणू पाताळात गेल्यासारख्या अशा इतक्या पसरलेल्या दिसतात. तिये होती मुळे तयाही तळी पघळे वेल पालवू खाली पसरलेल्या ज्या डहाळ्या त्या डहाळ्यांना त्या डहाळ्यांपाशीच मुळं असतात आणि त्या मुळांपासून परत फांद्या निर्माण होतात आणि त्या अजून भरपूर पसरतात. त्या खालीच जात राहतात, अधोमार्गीच जात राहतात. तळी पळग हे म्हणजे भरपूर पसरतो. वेल पालवू, वेल पल्लवी त्याला भरपूर येते. ऐसे जे आम्ही म्हणितले उपक्रमी, ज्ञानेश्वर महाराजांनी या श्लोकाच्या म्हणजे ऊर्ध्वमूलम अधशाखम याच्या निरूपणाच्या आधीच उपक्रमामध्ये थोडस या वृक्षाबद्दल सांगितलेलं होतं, असं जे आम्ही पूर्वी बोललेलो होतो उपक्रमामध्ये, तेही परिसे सुगमी बोली सांगो. ते आता सोप्या भाषेत सांगतो. हे तुम्हाला सगळं सोपं वाटतंय का? नीट जर समजून घेतलं तर हे सोपं आहे, याच्यात अवघड काही नाहीये. एक मनुष्य मात्र जरी डोळ्यासमोर धरला आपण तरी ऊर्ध्वमूलम आणि अधशाखम समजेल. सर्वात तळात तळात असलेल्या ज्या वासना असतात त्या तमोगुणी असतात, मध्ये रजोगुणी असतात, जसं पोट भरणे वगैरे. काही ऊर्ध्वगामी वासना असतात, पूजा करावी वगैरे, ज्या हृदयाच्या ठिकाणी असतात, अजून अजून ऊर्ध्व जायचा प्रयत्न करतात. अशा पिंडी ते ब्रह्मांडी या न्यायाने आपल्यामध्येही हा पाहता येतो. तसा वृक्ष पाहण्याचा प्रयत्न करू नका. तर रूपकांनी हे समजून घेतलं पाहिजे की घन सुषुप्त अज्ञान ब्रह्माच्या ठिकाणी झालेली मूळ माया, ऐसी आत्मस्थिती संचली तेथ माया कैसी झाली, जैसी आकाशी वाहिली झुळूक वायूची, असं समर्थ म्हणतात. आकाशामध्ये वायूची झुळूक वहावी तसं माया या नावाचा पदार्थ झाला. वस्तुतः काही झालंच नाही, आकाशाच्या स्थितीत कोणताच बदल झाला नाही, आकाश आकाशच राहिलं, पण काहीतरी हालचाल झाली. तसं मूळ ब्रह्माच्या ठिकाणी काहीतरी हालचाल झाली, जाणवली, आणि हा वृक्ष सुरू झाला. अहंताजन्य असा वृक्ष सुरू झाला. तरी बद्ध मूळ अज्ञाने महदादिकी सासीने वेदांची थोर वने घेऊन या. बद्ध मूळ अज्ञाने महद आदिकी सासीने अतिशय बद्ध मूळ अशा अज्ञानामुळे महद म्हणजे खरं ब्रह्मस्वरूप पण ब्रह्म नव्हे अशी काही एक स्थिती. त्या महदादिकांच्या ठिकाणी बद्धमूळ अज्ञानामूळ हा वृक्ष भराला आला, वेदांची थोर वने घेऊन या आणि अद्वैत ज्ञानाखेरीज परमात्म ज्ञानाखेरीज ज्ञान म्हणून काहीतरी एक थोर गोष्टी घेऊन भरपूर गोष्टी घेऊन जन्माला आला। अज्ञानातलं देखील ज्ञान असतं, समर्थ किंवा परमार्थाच्या भाषेत ज्ञान म्हणजे आत्मज्ञान। तरी सुतारकाम त्या सुतारकामातलं ज्ञान परमात्म ज्ञानाच्या दृष्टीने अद्वैत सिद्धांताच्या दृष्टीने मग काहीच नाही, तरी देखील 14 विद्या आहेत की नाही, 64 कला आहेत की नाही, बांधकाम शास्त्र आहे, शरीर शास्त्र आहे। म्हणून परमार्थी किंवा परमार्थ मार्गी संसाराला अज्ञानातलं ज्ञान म्हणतात। हे ज्ञान देखील भरपूर पसरलेलं आहे, भरपूर फोफावलेलं आहे। त्रिगुणांसंबंधी सांगितलेलं ज्ञान, त्रिगुणातून बोललं गेलेलं ज्ञान म्हणजे वेद। तसं ज्ञान देखील भरपूर झालं। परी आधी तव स्वेदज जारज उद्भिज अंडीज अंडज हे बुडवनी महाभुज उठती चारी। पण ही वेदांची थोर वन सांगायच्या आधी प्राणी मात्र निर्माण झाले हे सांगायला पाहिजे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, एक क्रम सांगतात। परी आधी तव स्वेदज, स्वेदज म्हणजे विशिष्ट काय, स्वेदापासून घामापासून निर्माण होणारे कीटाणू जीवाणू किंवा कीटक। परी आधी तव स्वेदज जारज, स्वेदज हा एक योनी प्रकार आहे, जारज वीर्यापासून निर्माण होणारे प्राणी, उद्भिज म्हणजे बीजापासून निर्माण होणारे वनस्पती आदी, आणि अंडज अंड्यातून निर्माण होणारे हे बुडवनी महाभुज उठती चारी। बुडापासून बुडवनी म्हणजे बुडापासून हे स्वेदज जारज उद्भिज आणि अंडज अशा चार योनी निर्माण झाल्या। यया एकैकांचे नि अंगवटे यांच्या एकेकाच्या शरीरातून एक स्वेदज जरी म्हटलं तरी देखील 84 लक्ष 10 फुटे, एक स्वेदज म्हटलं तरी 84 लक्ष योनी आहेत, स्वेदज म्हणून जारज म्हटलं तरी 84 लक्ष आहेत। उद्भिज अंडीज अंडज देखील इतक्याच अगणित आहेत। ते वेळी जीवशाखी फाटे सैंघची होती असं जेव्हा निर्माण होतात अनेक अनेक प्राणी तेव्हा या जीव रूपी शाखा या वृक्षाला असलेल्या आणि त्याला फाटे म्हणजे निरनिराळे फांद्या सैंघ होती, भरपूर मोजदात करता येणार नाही इतक्या फांद्या त्याला निर्माण होतात। प्रसवती शाखा सरळिया नाना सृष्टी डहाळिया आड फुटती माळिया जातीच्या, काही शाखा सरळ जातात जशा वृक्षाच्या काही शाखा सरळ जातात तसं याही वृक्षाच्या साथ काही शाखा सरळ सरळ वाढीनी जातात। काही योनींच्या जाती अशा आडव्या वाढणाऱ्या असतात, त्याच्यात ही स्त्री पुरुष नपुसके हे व्यक्तिभेदांचे टके, स्त्री पुरुष आणि नपुसक अशा व्यक्तिभेदांचे ठसे ठोमसे, आंदोळती अंगिके विकार भारे आपल्या आपल्या विकाराच्या भारानी क्रीडा करायला सुरुवात करतात, त्यांचं एक आंदोलन सुरू होत। जैसा वर्षा काळू गगनी पाल्हे जे नवघनी जसा वर्षा काळ आला, पावसाळा आला की गगनामध्ये नवघन नवीन निर्माण झालेले मेघ यांनी तो युक्त असतो, तैसे आकार जात तसे सर्व आकार अज्ञानी वेली जाय, अज्ञान वेल आकार जातांची अशी विस्तारत जाते। त्याचंच एक टोक आपण आहोत, समजा आपल्यापर्यंत हे आहे, आपण काही तिराहिताचं वर्णन ऐकत नाहीये। मग शाखांचे नि अंग भारे, लवोनी गुंफिती परस्परे। मग इतक्या शाखा आणि शाखांचा अंगभार आणि त्या अंगभाराने खाली लवतात आणि एकमेकांमध्ये मिसळतात आणि त्याची गुंफण झाल्यासारखं होतं। परस्परांची गुणक्षोभाचे वारे उदयजती आणि त्याच्यातून गुणक्षोभ सत्व रज आणि तम या त्रिगुणांचा एक क्षोभ निर्माण होतो। तेथ तेणे अचाटे गुणांचे नि झडझडाटे, तिही ठाई हा फाटे ऊर्ध्व मूळ। आणि गुणक्षोभाचे वारे एकदा निर्माण झाले की त्या अचाट वाऱ्यांनी त्या गुणांच्या झडझडाटानी एकूण झटापटीनी हा ऊर्ध्व मूळ असलेला वृक्ष तीन फाट्यांमध्ये पसरायला सुरुवात होते, सात्विक राजस आणि तामस। तिही ठाई हा फाटे, फाटे म्हणजे फाटे फुटणं, ऊर्ध्व मूळ ऐसा रजाची या झुळुका झडाडिता आगळिका मनुष्य जाती शाखा थोरावती। त्याच्यात मनुष्य जातीची जी शाखा आहे ती रजोगुणापासून निर्माण झाली असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। रजाची जेव्हा जोरदार झुळुकी येते तेव्हा त्या झुळुकीच्या आगळिकेने मनुष्य जात मनुष्य रूपी शाखा थोरा होतात, मोठ्या होतात। तिया ऊर्ध्वीना आधी माझारीची कोंदा कोंदी, या ज्या शाखा आहेत या धड ऊर्ध्व नसतात ना अधोगामी असतात, मध्येच त्यांची दाटीवाटी झालेली असते। माझारीची कोंदा कोंदी आड फुटती खांदी चतुर्वर्णांच्या, आणि त्या मध्ये जी कोंदा कोंदी झालेली असते त्याच्यात चातुर्वर्ण तयार होतात, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र। हे स्वाभाविक भाव त्यांच्या ठिकाणी निर्माण होतात, गुणत्रयामुळेच निर्माण होतात, रजामुळे निर्माण होतात। जर सत्व असता अथवा तम असता, पण रज असल्यामुळं काही कृती तर घडत गेली, पण काहींची कृती अशी होती की जी ज्ञानाला सन्मुख होती त्यांना ब्राह्मण म्हटलं गेलं, काहींची कृती अशी होती की जी कृती सर्वांचं संरक्षण करण्याची जबाबदारी घ्यायला लागली, त्यांच्यामध्ये त्याग निर्माण झाला, त्यांच्यामध्ये आपण शासन करते आहोत असा भाव निर्माण झाला, त्यांच्या ठिकाणी क्षत्रिय हा भाव आला। तसंच आहे या परिस्थितीचा लाभ उठवण्यासाठी, कारण जे ज्ञानी आहेत ते जगले पाहिजेत, जे संरक्षण करतात त्यांना देखील सुविधा पुरवल्या पाहिजेत, म्हणून वैश्य हा व्यापार प्रकार निर्माण झाला, सेवा या नावाने। अशा रीतीने ज्ञान संरक्षण आणि व्यापार उदीम, एका ठिकाणची वस्तू दुसऱ्या ठिकाणी पोहोचवणं आणि ते पोहोचवल्यामुळं मिळणारा जो पैसा आहे त्याच्यावर गुजराण करणं, हा वैश्य। एवढी समाजात वाटणी झाल्यावर देखील काही कामं उरली की जी कामं ज्ञानी पुरुष करणार नाही जी संरक्षण करणारा किंवा शासन करणारा करणार नाही आणि जी एकाकडून घेऊन दुसऱ्यापर्यंत पोहोचवेल ही संस्था करणार नाही अशी जी उरली सुरली कामं आहेत तर ती कामं देखील करणारी एक संस्था आपोआप निर्माण झाली. भगवंतांचं असं म्हणणं आहे की गुणकर्म विभागशहा ही आपली आपण झाली. चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशहा माझ्यातून निर्माण झाले हे मजची स्तव झाले तरी म्या नाही केले. मी आहे म्हणून हे निर्माण झाले. मी असं जनक नाही हे आपल्या आपण निर्माण झाले. चातुर्वर्ण्य निर्माण झाले त्याचा आरंभ करता मी आहे कारण सर्वांचाच आरंभ करता मी आहे परमात्मा म्हणून म्हणायचं की मी आहे. पण माझ्या अधिष्ठानावर हे झाले आपल्या आपल्या गुणांप्रमाणे झाले. आणि त्यांच्या त्यांच्या ठिकाणी आपल्या आपल्या गुणांचा एक विशिष्ट अभिमान निर्माण झाला. मुळातच अज्ञान असल्यामुळं हा अभिमानही निर्माण झाला कारण अज्ञान हेच अभिमानाचं किंवा अहंकाराचं त्यामुळं अज्ञान झालं. त्या अज्ञानातला हा गुण असल्यामुळं ज्ञान प्राप्त करणं जसं कर्ममार्गाने जावं स्वर्ग प्राप्त करावा यज्ञाधिक करावं स्वर्ग प्राप्त करावा लोकांना उपदेश करावा अशा प्रकारचा जो वर्ग निर्माण झाला त्या वर्गाच्याही मुळाशी अज्ञानच होतं अहंकारच होता. जरी अज्ञान असलं तरी देखील हा बुद्धिजीवी वर्ग असल्यामुळं सतत यांनी बुद्धी वापरली सगळ्या समाजानेही याला अग्रभागी ठरवला. या वर्गालाही जाणीव होती की आपल्या संरक्षणाची गरज आहे. तसं संरक्षण करणाऱ्या व्यक्तींनाही अशी जाणीव होती की चांगल्याचं संरक्षण करणं गरजेचं आहे. असं असल्यामुळे या वर्गाला मान्यता मिळाली ब्राह्मण वर्गाला मान्यता मिळाली. पण हा वर्ग पंगू होता हा वर्ग अवलंबून होता हा वर्ग क्षत्रियांनी दिलेल्या संरक्षणावर अवलंबून होता. त्यामुळे क्षत्रियांच्या ठिकाणी देखील असा अहंकार निर्माण झाला की ज्ञानाचं संरक्षण करणारे आम्ही कमी नाही ज्ञान श्रेष्ठ असेल पण ज्ञानालाही जर संरक्षण लागत असेल आणि ते संरक्षण पुरवणारे जर आम्ही असू तर आम्ही देखील श्रेष्ठच असले पाहिजेत. म्हणून वरच्या दोन वर्गांनी वर्णांनी आपल्या स्वतःचं श्रेष्ठत्व अज्ञानातलंच ज्ञान पण आपापसातच ठरवून घेतलं. अशा रीतीने ब्राह्मण आणि क्षत्रिय एकमेकांना एकमेकांच्या मान्यतेने श्रेष्ठ झाले आणि त्यांचं सतत ज्या वर्गा वाचून अडत होतं त्या वर्गाला देखील कमी लेखता येत नव्हतं. असं असल्यामुळं वैश्य देखील तुलनेने कमी असला तरी देखील श्रेष्ठत्वामध्ये गेला. आणि या तिघांच्याही अहंकारामुळं खरं म्हणजे या तिघांचीही यांना न जमणारी कामं जर झाली नाही तर समाज टिकू शकणार नाही. पण मुळातच अज्ञान असल्यामुळं मुळातच अहंकारांनी प्रवृत्ती असल्यामुळं या वर्गाला तो कनिष्ठ समजायला लागला. पिढ्यानपिढ्या ज्ञानाचं इंद्रिय चालवल्यामुळं पिढ्यानपिढ्या संरक्षणाची कृती केल्यामुळं आणि शासन केल्यामुळं आणि पिढ्यानपिढ्या व्यापार उदीम केल्यामुळं शेती गोरक्ष आणि वाणिज्य या गोष्टी करत राहिल्यामुळं त्यांच्या ठिकाणी हा भाव जरी निर्माण झाला तरी देखील श्रेष्ठत्वाचा काही कामा वाचून आपलं अडतं म्हणून केवळ आपण विशिष्ट वर्गाला नेमलेला आहे अशी एक हीनतेची भावना कालांतराने समाजात निर्माण झाली. पण जेव्हा स्वतःला जमत नाही एखादी गोष्ट, तेव्हा आपण ती गोष्ट करण्यासाठी ही ना आहोत ही गोष्ट ते विसरले. असं झाल्यामुळं प्रत्येकच अज्ञानी वृत्तीमुळं आणि अहंकारामुळं या चातुर्वर्णाच्या एकूण अडचणीमध्ये सापडला. आणि वर्षानुवर्ष बुद्धीचं इंद्रिय न चालवल्यामुळं, व्यापाराची माहिती नसल्यामुळं, तसंच पराक्रमाची कामं न केल्यामुळं आणि कोणतीच संधी न मिळाल्यामुळं विशिष्ट वर्ग हा नेहमीच खाली दडपला गेला. ते जणू प्रत्येकाच्या रक्तात आलं. बुद्धी ही रक्तातून व्हायला लागली, पराक्रम हा रक्तातून व्हायला लागला, व्यापार हा रक्तातून व्हायला लागला. आणि नीच काम करणं आणि म्हणूनच समाजाच्या दयेवर जगणं ही वृत्ती देखील रक्तातून व्हायला लागली. त्या उर्ध्वीना आधी माझारींची कोंदा कोंदी, आड फुटती खांदी. चतुर्वर्णांच्या दाटी वाटी करून चातुर्वर्ण्याच्या या फांद्या मनुष्य मात्रांमध्ये निर्माण झाल्या. तेथ 9:30 वाजले. तेथ विधी निषेध सपल्लव, वेद वाक्यांचे अभिनव, पालव डोलती बरव नीच नवे. या चातुर्वर्ण्याच्या बरोबर अजून एक गोष्ट निर्माण झाली, ते म्हणजे या सगळ्या समाजाने कशा रीतीने वर्तन करावं, ज्ञान काय आहे, कर्म काय आहेत, कर्मफळ काय आहेत, हे सांगणारे आणि याचं वर्णन करणारी अशी शास्त्र निर्माण झाली. त्या शास्त्रांनी काही गोष्टी करणीय सांगितल्या आणि काही गोष्टी अकरणीय किंवा त्याज्य अशा सांगितल्या. त्यामुळे विधी आणि निषेध निर्माण झाले. जसं चोरी दरोडे हाणामाऱ्या लुटालूट करायची नाही, निषेध सांगितला. तसं काही विधी सांगितलंय. जसं स्वकर्म करायची, आपल्या वाट्याला आलेलं आणि गुणांप्रमाणे कर्म करायचं, तेव्हाची गोष्ट जर सांगायची झाली तर. आणि आता देखील त्याच्यापेक्षा काय वेगळं आहे, फक्त बुद्धीवर अवलंबून असं झालेलं आहे. तरी देखील कोणीही व्यक्ती आपल्या कुवतीप्रमाणे आता कोणतीही गोष्ट करू शकतो. ती व्यवस्था मोडकळीला आली. विधी म्हणजे ज्या ज्या करणीय गोष्टी आहेत त्या या जवळपास तशाच राहिलेल्या आहेत, सगळं मोडून पडलं तरी. श्रद्धेनी म्हणा किंवा अंधश्रद्धेनी म्हणा, तशाच चालू आहेत. जसं मुलाचं लग्न झालं, कसं कसं बदलत जाईल, शास्त्र म्हणून कोण काय केव्हा त्याच्यात काय घुसडेल काही सांगता येत नाही. पण सत्यनारायण झाला, मुलाचं लग्न सत्यनारायण, सत्यनारायण आणि मुलाच्या लग्नाचा संबंध काही नाही, पण विधी तयार झाले. तुमचा सत्यनारायण असेल तर बौद्धांचा सत्य भीम सुरू झाला, भीमराव आंबेडकरांचा फोटो. आणि मग विधी जवळपास तसेच आणि काही एक मंत्र रचले गेले. विधी टळत नाहीत. आता डिसेंबर महिना आहे. डिसेंबरच्या या दुसऱ्या पंधरवड्यानंतर साधारणपणाने शेवटचे 10 दिवस सगळा युरोप एक प्रकारे विधीच्या नावाखाली सुट्टी घेतो. विधी कोणी चुकवत नाही. करणीय अकरणीय, धार्मिक कृत्य अधार्मिक कृत्य म्हणून न करणं, धार्मिक कृत्य म्हणून करणं, शुभाची संकल्पना असणं, अशुभाची संकल्पना असणं, अमुक अमुक प्राणी शुभ अमुक अमुक अशुभ, हे आपल्या आपल्या बुद्धीप्रमाणे प्रत्येक देशात आपापल्या कल्पना राहणारच. त्याचं तथ्य किती आहे माहित नाही. मांजर जर आडवी गेली तर तुमचं काम होणार नाही, याचं तथ्य किती आहे कोणाला माहित नाही, पण त्याच्या मनात यायला सुरुवात होते. आणि विधीवर विश्वास असलेला माणूस सगळ्यांना अगदी तृप्ततेने सांगत असतो की सगळं शास्त्रांप्रमाणे केलं, वास्तुशांत सगळं. मी म्हटलं की काय काही ठेवायचं नाही, सगळं करायचं आपण. आमची आई गेली सगळं नीट होऊन देत असं आम्ही ठरवलं. या कल्पनाच बदलते आहेत, प्रत्येक धर्मात बदलते आहेत, प्रत्येक ठिकाणी स्थळानुरूप बदलते आहेत, पण त्याच्यावर विश्वास ठेवणं ही गोष्ट सुरू झाली. म्हणून विधी आणि निषेध या सपल्लव चांगल्याच त्याच्या फांद्या पसरायला लागल्या. वेद वाक्यांचे अभिनव कोणीतरी निर्माण केली ज्ञान, आणि त्या ज्ञानाच्या अभिनव नवनवीन अशा फांद्या डोलती, बरव नीच नवे नित्य नवीन अशा डोलत आहेत. ब्राह्मण कसाही असला तरी देखील, गावाबाहेरच्या मारुतीच्या देवळात गांजा ओढत असला तरी देखील, पूजा करायला ब्राह्मणालाच बोलवायचं. ब्राह्मण चांगलाही असू शकतो, पण समाजामध्ये दृढमूल झालेल्या ज्या गोष्टी आहेत, लग्न ब्राह्मणाला बोलवा आणि लग्न करा, हे इतकं दृढमूल झालं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की नीच नित्य नवीन प्रत्येक काळात प्रत्येक युगात काही होवो. पण जी विधी वाक्य आहेत, वेद वाक्य आहेत, त्या वेद वाक्यांच्या प्रमाणे चालणं हे मोठ्या आनंदाचं असं समजायला सुरुवात झाली. त्याच्यात नित्य नवी गोडी, त्याच्यातली गोडी कधी कमी झाली नाही. अर्थू कामू पस मगाशीच मी म्हणलं नाही का 9:30 वाजले ते, म्हणलं एखादी ओवी घ्यावी पुढच्या वेळेला, नको. परत अर्थू कामू पसरे म्हटल्यावर मी अर्थावर बोलणार कामावर बोलणार. अरे हे कसं सांगितलं जातं याच्यावर अवलंबून आहे, याच्यात अवघड काही नाहीये. पण अवघड अवघड म्हणूनच सांगायला सुरुवात केली तर मग सगळ्यांना सांगणाऱ्यालाही अवघड आणि ऐकणाऱ्यालाही अवघड असं होऊन जातं. भगवद्गीतेत अवघड काही नाहीये. एवढंच नव्हे तर ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या जीवनाशी ते जवळ आणून सांगितलेलं आहे. अधश्चोर्ध्वं प्रसृता तस्य शाखा गुण प्रवृद्धा विषय प्रवाला अधश्च मूलान्यनुसंततानी कर्मानुबंधीनी मनुष्य लोके. याच्यावर आपल्या इतक्या जवळचं ऐकायला लागेल, आपल्याला मिळेल असं कधी वाटलं तर. काहीतरी गूढ श्लोक लिहून ठेवलेत असा भाव मोठ्या मोठ्या लोकांचा, कसला वृक्षण काय वर्णन केले कोण जाणे, असं अशी समज अशी समजूत, तसं काही नाहीये. उलट अत्यंत जीवनस्पर्शी, कारण ज्ञानकांड आहे. 12व्या अध्यायाच्या 12व्या श्लोकापासून ते 13व्या अध्यायाच्या 15व्या अध्यायाच्या समाप्तीपर्यंत ज्ञानकांडात्मक निरूपण आहे. त्या ज्ञानकांडाचं देखील वैशिष्ट्य भगवंतांनी ते इतकं सोपं करून सांगितलं, इतकं चांगलं करून सांगितलं. एरवी ज्ञान म्हणजे आपल्याला आता 14वा अध्याय नुकताच आपल्या इथं झाला, तिकडे गणेशपुरम मध्ये चाललेला आहे, किती आपल्या जीवनाशी निगडित आहे. आणि 13व्या अध्यायातलं ज्ञानी पुरुषाची लक्षणं, अज्ञानी त्याची लक्षणं, ज्ञानाची लक्षणं, ज्ञेयाची लक्षणं, अगदी अगदी जवळचं असं हे सगळं करून सांगितलेलं आहे. त्याचा आनंद मिळवणारे असे थोडे, ते समजून घेणारे थोडे, पण याचा जीवनाशी संबंध आहे हे जर समजलं तर आपलं जीवन उन्नत होण्यासाठी याचा फार उपयोग आहे हे तितकंच खरं. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल.